93.5 रेड एफएम वर तुम्ही ऐकत आहात श्रीकांत सोबत फक्त लढ म्हणा।
ह्या इंटरनेट युगात, ईमेलच्या जमान्यात मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही पत्र शेवटचं कधी लिहिलं होतं, तर तुम्ही कदाचित मला वेड्यातच काढाल। ऑफकोर्स तुमच्यापैकी एखादा किंवा एखादी असेल ज्याला किंवा जिला पत्र अत्यंत रोमॅन्टिक वाटतात, पण ते पत्र युजली परस्पर दिले जातात, नाही का? ब्राझीलचे एक प्रख्यात फुटबॉलपटू पेले ह्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल। असं म्हटलं जायचं की त्यांना जर पत्र पाठवायचं असेल तर पेले ब्राझील ह्या दोन शब्दाच्या पत्त्याने त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचून जायचं। त्यांची ख्याती इतकी होती की अशी जगभरातनं त्यांना अनेक पत्र दररोज यायची। पेलेची गोष्ट सांगण्यामागे हेतू असा की आपल्या भारतातही एक असा माणूस आहे।
नमस्कार, मी प्रदीप लोखंडे, माझ्या संस्थेचं नाव रुरल रिलेशन्स।
प्रदीप लोखंडे पुणे 13 ह्या पत्त्यावर पाठवलेली सर्व पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचतात।
7 लाखापेक्षा जास्त पत्र मला आतापर्यंत मिळालेले आहेत आणि रोज येतच राहत आहेत। तुम्ही कोणीही प्रदीप लोखंडे पुणे 13 एवढं जर पोस्टकार्ड वर लिहिलं किंवा कुठल्याही पत्रावर लिहिलं आणि ते जर पोस्ट केलं तर ते माझ्यापर्यंत पोहोचतं।
कमाल आहे ना। फक्त लढ म्हणासाठी आम्ही जेव्हा प्रदीप लोखंडेंना रेड एफ एमच्या स्टुडिओज मध्ये बोलावलं तेव्हा आम्हाला वाटत होतं की कोणीतरी सूट घातलेले सीईओ टाईप आम्हाला भेटायला येतील, पण रेड एफ एमच्या स्टुडिओजमध्ये आले तेव्हा त्यांनी टी शर्ट आणि जीन्स असा सिम्पल कॅज्युअल पोशाख घातलेला पाहून आम्ही चाटच पडलो। रुरल रिलेशन्स ह्या संस्थेचा फाउंडर आणि इतकं साधं राहणीमान! त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला पहिली जी गोष्ट दिसली ती म्हणजे त्यांची जाड मिशी आणि त्या मिशीखाली लपूनही न लपणारी मोठी स्माईल। ती स्माईल पाहता क्षणी कळलं की रुरल रिलेशन्स संस्थेच्या लोकांना तिथे अहोरात्र मेहनत करण्याचा मोटिवेशन आणि एनर्जी कुठून मिळते।
मतलब जो भी आते हैं उनको रिस्पेक्ट देते हैं और हमें भी सिखा देते हैं कि रिस्पेक्ट कैसे देना है सामने वाले को। अभी ऑटो ड्राइवर भी है, उनसे भी कैसे बात करना है वो भी सिखाया था उन्होंने।
पोस्ट मनी येतात आमच्याकडे भरपूर, त्यांना सुद्धा या बसा पाणी प्या थंड प्या असं सगळं एकदम जवळचे व्यक्ती असल्यासारखं वागतात।
त्यांच्याकडे ते जे पॅशन ही रब्स इट ऑफ टू यू,
ते एकदम मला माझ्या वडिलांप्रमाणेच वाटतात।
इथे काम करून एक देशाचा आवाका आणि महाराष्ट्राचा आवाका नक्कीच इथे येऊन मला एक आला।
नशीबवान लागतो आपण पण थोडेसे की अशा टाइपच्या लोकांना बरोबर काम करायला मिळणार।
प्रदीप लोखंडे आणि रुरल रिलेशन्सचे काम आणि त्याचं महत्व समजून घ्यायचं असेल तर थोडासा आधी इतिहासाचा अभ्यास किंवा इतिहासाची उजळणी करणं गरजेचं आहे। आपला देश स्वतंत्र झाला 1947 मध्ये, तेव्हा तो मुख्यत्वे कृषी प्रधान होता। हळूहळू लोकसंख्या वाढू लागली, गावांचे शहर झाले आणि नवे नवे व्यवसाय आले। शहरं जितक्या वेगाने वाढली तितकीच गावांची प्रगती गावांच्या दिनचर्येप्रमाणेच संथ गतीने होत राहिली। हे चित्र 1991 ग्लोबलायझेशन नंतर मात्र झपाट्यानं बदलू लागलं। साधारण त्याच सुमारास 1993 खाजगी नोकरी करणारा प्रदीप लोखंडे नामक एक तरुण हे वारे ओळखून स्वतःच काहीतरी उभं करायचा निर्धार करत होता।
भारतामध्ये 6 लाख खेडी आहेत, 6000 तालुके आहेत आणि 600 जिल्हे आहेत। बऱ्यापैकी 600 जिल्ह्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोचतात, 6000 तालुक्यापर्यंत पण पोचतात, पण 6 लाख गावातही आपल्याला जावे लागणार आहेत, कारण त्या तिथेही आपल्यासारखीच हाडामासाची लोक राहत आहेत। तर ह्या 6,37,000 गावापैकी 86% गावं अशी आहेत की ज्याची लोकसंख्या 2000 कमी आहे। सो इट इज नॉट कमर्शियली व्हायबल टू गो टू दॅट व्हिलेज। आणि मी ह्याला पहिल्यांदा जेव्हा विचार केला होता तो पूर्णपणे कमर्शियल होता, कारण 20 वर्षापूर्वी पण बजवड होता की गो टू व्हिलेजेस आणि आजही वर्ड आहे तो की गो टू व्हिलेजेस,
गो बॅक टू व्हिलेजेस हे सगळेच म्हणत होते, पण कोणीच काही ठोस असं करताना दिसत नव्हतं।
तुमच्याकडे असलेलं प्रोडक्ट, सर्व्हिस, कम्युनिकेशन, कन्सेप्ट जे काही तुमच्याकडे आहे ते जर तुम्ही ह्या 14% गावांमध्ये जर उत्कृष्ट पद्धतीने नेलं तर तुम्ही त्या 6,37,000 गावांपर्यंत जाऊ शकता, कारण त्या आजूबाजूचे जी गावं ह्या गावामध्ये आपल्या खरेदीसाठी आणि माहितीसाठी येत असतात।
आणि त्या विचारात रुरल रिलेशन्स या संस्थेच्या संकल्पनेची बी पेरली गेली।
तर 2 गोष्टी घेतल्या होत्या मी, 2000 10,000 कमी आणि आठवडी बाजार भरणारी गावं। त्यातली जर तुम्ही 85,000 गावं उत्कृष्ट पद्धतीने केली तर तुम्ही या 6 लाख गावापर्यंत जाऊ शकता। आणि मग तिथली माहिती घ्यायला मी सुरुवात केली।
मॅनेजमेंटची डिग्री नसली तरी ऑन्टरप्रिनरशिपसाठी कोणते गुण लागतात ह्याची त्यांना चांगली जाणीव होती।
कुठलाही व्यवसाय जेव्हा तुम्हाला करायचा आहे तेव्हा 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत। 1 तर तुमच्याकडे भरपूर पैसे हवेत, 2 तुमचं चांगलं एज्युकेशन पाहिजे, किंवा तुमचे आईकडनं किंवा वडिलांकडनं फॅमिली बॅकग्राऊंड पाहिजेत। ह्या 3 गोष्टी माझ्याकडे नव्हत्या। मग 3 गोष्टी नाही तर काय करायचं? तर मी लेस ट्रॅव्हल पाथ घेतला।
पण ही माहिती गोळा कशी करायची? गाववाले काही चालत येऊन देणार नव्हते, मग त्यांनी एक युक्ती लढवली. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर
ती माहिती घेताना पहिल्यांदा मी पोस्टकार्डचा उपयोग केला. प्रत्येक गावाचा जो गावगाडा त्यावेळेला चालवला जात होता त्याला तीन लोक महत्वाची होती. ती तीन म्हणजे गावाचा प्रिन्सिपल, गावाचा पोस्टमास्टर आणि गावाचा सरपंच. तर ह्या तीन लोकांना आपण पत्र लिहून माहिती गोळा करू असं मी ते कन्सेप्ट क्रिएट केलं आणि माझ्या बायकोला आणि वडिलांना सांगितलं की तुम्ही पत्र लिहायची. त्यावेळेला पोस्टकार्डची किंमत होती 15 पैसे. म्हणजे मला आता किती पत्र लिहायची, तर त्यावेळेला 6,900 गावं माझ्या मॅपवरती होती आणि प्रत्येक गावात 3 जणांना म्हणजे मला 20,000 पत्र लिहायची होती. तर ती 20,000 पत्र मी ह्यांना लिहायला सांगितली, हँड रिटन लिहायला सांगितली आणि ते जोड पोस्टकार्ड बनवलं. म्हणजे 30 पैसे एका पोस्टकार्डची किंमत, लिहायची कॉस्ट शून्य कारण बायको आणि वडील, आणि एका गावामध्ये पाठवायची किंमत 90 पैसे कारण तिघांना जणांना पाठवतो, म्हणजे 30 × 3 = 90 पैसे. आणि त्या पहिल्या पत्रावरती आम्ही असं लिहिलं की आपल्या गावाचा सरपंच कोण आहे हे सोबतच्या पत्रावर कळवा. म्हणजे त्यांनी 5-9 पैसे पण नाही खर्च करायचे आणि मला माहिती पाठवायची. पहिली 20,000 पोस्ट केली पत्र, त्याला फक्त 18 लोकांनी उत्तरं दिली.
20,000 पोस्टकार्ड्सना फक्त 18 उत्तर.
आता तुम्ही इमॅजिन करा, 3-3.5 महिने यांनी पत्र लिहिली, मी त्याच्यावरती सही केली आणि त्याच्यात जेव्हा 18 उत्तर आले त्यात असं लिहिलं होतं, तू स्वतःला कोण समजतोस, मोरलेस असं उत्तर होतं.
पण ते खचले नाही बरं का.
परत विनंती केली बायकोला आणि वडिलांना, परत त्यांनी 20,000 पत्र लिहिली. हे जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय त्यावेळेला त्याला 3.5 महिने लागतात ती 20,000 पत्र लिहायला. परत पत्र पाठवले 20,000 त्याच 3 लोकांना, तसंच 90 पैसे प्रत्येक. त्यात लिहिलं आपल्या गावाचा बाजार कधी भरतो हे सोबतच्या पत्रावर कळवा. त्याला 48 लोकांची उत्तर आली. 48 मध्ये साधारणपणे असं लिहिलं होतं की स्वतःला गव्हर्नर वगैरे काय समजतोस का तू,
आणखी कोणी असतं तर त्यांनी तिथेच हातवर केले असते.
जर तुम्ही माझ्या आता शूज मध्ये आला ह्या सिच्युएशनला तर म्हणेल नको रे हे काही करायला नको.
प्रदीप लोखंडेंनी हार न मानता एक शेवटचा प्रयत्न करायचा ठरवलं.
बराच वेळेला उद्या आपल्याला यश मिळणार आहे आणि आदल्या दिवशी आपण म्हणतो की आता हे नको कारण आपल्याला कोणीच काही रिस्पॉन्स देत नाहीये. नशिबाने तोपर्यंत दिवाळी आली होती आणि मी परत यांना विनंती केली हे शेवटचं, ह्याच्यापासून जर उत्तर मिळालं नाही आणि मला जर पुढे चाल मिळाली नाही तर मग काय करायचं ते मी ठरवतो. आणि त्या पत्रावर त्यावेळेला सिंगल पत्र पाठवलं आणि त्यात असं लिहिलं, आपणास आपल्या घरातील व गावातील सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, काही माहिती पाठवू नकोस. आणि पत्रही जोडपत्र पाठवलं नाही. ह्या 20,000 पत्रांना मला 880 उत्तरं आली आणि त्या 880 उत्तरात लिहिलं होतं, आपणाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
मॉरल ऑफ द स्टोरी,
तुला काय पाहिजे ते दुसऱ्यांनी दिलंच पाहिजे, त्याची अपेक्षा ठेवू नकोस. त्याला काय पाहिजे त्याचा तू विचार कर, आयुष्यात निश्चित यशस्वी होत. आणि मग त्याच्यानंतर परत मागवळून बघितलं नाही. आज आपल्या ऑफिसमध्ये गावगावात आलेली 7 लाखापेक्षा जास्त पत्र आहेत आणि रोज हजारो पत्र आज मला ऑफिसमध्ये येत असतात. त्यांची सुख दुःख, कुठल्या पिक्चरचं कुठलं गाणं हे येत नाही बरं का.
आणि अशी झाली सुरुवात रुरल रिलेशन्स नामक संकल्पनेची. संकल्पना या कारणाने म्हणतोय कारण डेटा जमा करणं ही तर फक्त पहिली पायरी होती. संकल्पनेचं रूपांतर व्यवसायात करायचं असेल तर तो डेटा कोणीतरी विकत घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं, नाही का.
मी काय केलं की हे सगळ्यांना पत्र पाठवली मोठ्या कंपन्या की माझ्याकडे एवढी सगळी माहिती आहे. मग मी ती पहिल्यांदा 200 कंपन्यांना पत्र पाठवली, एकाचं उत्तर नाही. परत 200 कंपन्यांना उत्तर पाठवली, परत उत्तर नाही.
तिसरा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला.
मग तिसऱ्यांदा जेव्हा पत्र पाठवली त्यावेळेला मला पहिलं एका कंपनीतनं पत्र आलं, ते होतं टाटा टी. तो एक पत्र नाही आला, फोन आला की येऊन प्रेझेंट करा. ना मला ना हिंदी येत होतं, ना इंग्लिश येत होतं, ना धडधड मराठी येतं. त्यामुळे मी त्याच्या लक्षात आलं आणि मग मी पहिला, माझ्या भीती ही होती मला की जेव्हा मी प्रोफेशनल कंपनींना प्रेझेंटेशन देईन त्यावेळेला ते इंग्लिशमध्ये असायला लागणार आहे आणि मला तर अजिबात इंग्लिश येत नव्हतं त्यावेळेला.
आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर माय भाषेत खणखणीत प्रेझेंटेशन दिल्यानंतर
मग 3 दिवसांनी त्यांनी फोन केला, प्रदीप आम्ही ह्या माहितीचे तुला जास्तीत जास्त 25,000 रुपये देऊ शकतो. जस्ट इमॅजिन काय झालं असेल. पण एनिवेज मी सगळी ती माहिती डॉट मॅट्रिक्सवरती टाईप केली, असा तो मोठाच्या मोठा बंच क्रिएट करून त्यांना नेऊन दिला आणि 25,000 रुपये मिळाले कारण त्यावेळेला मला रोजीरोटी महत्त्वाची होती. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी माझ्याकडनं माहिती घेतली 20,000 रुपयाला विकत पार्ले प्रोडक्ट्सनी. 3 आठवड्यांनी मला फोन आला टाटा टीतनं, प्रदीप दिस इज अ फॅन्टॅस्टिक इन्फॉर्मेशन बट व्हॉट टू डू विथ धिस. आणि आफ्टर दॅट नो लुक बॅक. पहिलं प्रोजेक्ट दिलं मी त्यांना 100 गावांचं टू डू द वेट सॅम्पलिंग इन द विलेज. गावामध्ये जाऊन ॲक्च्युली चहा करून लोकांना पाहिजे, त्यावेळेला त्याला शब्द दिला होता वेट सॅम्पलिंग. आणि त्या 100 गावाचं मला पहिला चेक कट केला गेला तुमच्या इंग्लिशमध्ये, तो होता 3,37,000 रुपयाचा.
पण हे सगळं घडत असताना घरी ऑफकोर्स एक अनसर्टन वातावरण होतं.
म्हणजे त्रास भरपूर झाला. कधी कधी किराणा मालाचं बिल भरायला पण पैसे नसायचे. आणि पण ते काय ती रडकता आता गाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण त्यातून आम्ही बाहेर छान छानपैकी आलो आहे आणि गेले 15 वर्ष छान आयुष्य जगतोय, आणि हे जे आत्ता उभं राहिलंय ते 20 वर्षाची तपश्चर्याचे स्ट्रगलमधनच झालेलं आहे.
व्यवसाय करायचा म्हटला की त्याचं स्वरूपच आहे की त्यात पैशाची रेग्युलर इन्कमची हमी अशी नाहीये, पण संसार चालवायला नित्यनेमाने पैसे मात्र लागतातच ना. ही दुविधा हेरून प्रदीप लोखंडेंनी आपल्या परिवाराला बोलवून एक फॅमिली मीटिंग घेतली.
तिलाही सांगितलं की हे बघ, मी तुला शब्द देतो आणि तुला माहितीपणे म्हणलं की मला नोकरी तर मिळणारच आहे, कारण काही 2-4 क्वालिटीज माझ्याकडे निश्चित अशा आहेत की त्या सगळ्या आपलं घर छान चालेल एवढ्याचं माझ्याकडे आहेत, पण मला त्याच्या पलीकडे काम करायचं म्हणून मी हे करतो आहे. तेव्हा बघ, अगदीच जर आपल्याला वाटलं तर आपण एका परत एकदा टेबलावरती बसू आणि आपण डिसिजन घेऊ.
रुरल रिलेशन्सची गाडी रुळावर लागली असली तरीही वाटेत छोटे मोठे लाल पिवळे सिग्नल काही कमी नव्हते.
समजा घरामध्ये आपल्याला नीट जेवायलाच नाहीये आणि मलाकडे मी पाहुणे बोलवले जेवायला, ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? मग त्यावेळेला महिला काय करते, घरात भांड्याचे आवाज काढते. तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं असतं, भाऊ आता थांबव शानपणा तुझा, अशा काही इनडायरेक्ट गोष्टी छोड्याच्या घडल्या असतात, त्याच्यापेक्षा जास्त काही घडलं नाही.
संसार आणि व्यवसाय दोन्ही सुरू ठेवण्यासाठी कधी कधी काही कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागले.
माझा व्हिडिओ होता तो VCR तो गहाण ठेवला होता, हिचे काही दागिने गहाण ठेवले होते वगैरे वगैरे.
पण एकदा का निश्चय केला की हेच आपले वर्तमान आणि हेच आपले भविष्य, की आलेल्या अडचणींना तोंड देण्या वाचून पर्याय उरत नाही, नाही का? इनफॅक्ट अनेकदा तो दृढ निश्चयच त्यांना या अडचणींना सामोरे जायचं बळ देतो. पण तरीही कधी कधी हा दृढ विश्वास सुद्धा डगमगण्याचे काही क्षण येतात.
आमच्याच फ्लोअरला एक जण राहत होत्या,
पंजाबी होत्या आणि बिझनेस फॅमिली मधल्या होत्या.
त्यांचं इंटेन्शन काही वाईट नव्हतं. ती म्हणले, अरे तेरा मरत पागल हो गया, एक पोस्टकार्ड लिखने से आज मी खाना खा सकते है क्या?
हे तू तर, मी म्हणलं की असं असं त्यांच्या डोक्यात असं आहे. तर ती म्हणली, तुझा नवरा शेख चिल्ली आहे म्हणे, काही विचार करत असतो, हे असं करून स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेणार आहे, असं म्हटली होती.
त्या दिवशी ही घाबरली बायको माझी एकदम. अरे त्या दिवशी संध्याकाळी मी कुठं तरी बाहेर आलो, ती म्हणले, ते तुम्ही विचार करा बरं का परत. तर मी पण एक मिनिटासाठी हल्लो, असा विचार करत असतील तर आपल्याला विचार करावा लागेल. तेव्हा त्या दिवशी मी घाबरलो होतो थोडासा.
अशा वेळी प्रश्नांच्या वादळातून वाट काढण्यासाठी प्रदीप लोखंडेंकडे एक रामबाण उपाय होता.
मी एक रात्री झोप काढली आणि दुसऱ्या दिवशी म्हणलो, नाही ते मी झोपे तर सोडून दिला विषय.
आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी 2 गोष्टी लागतात, 1 कणखर कणा आणि 2 मित्रांची साथ. प्रदीप लोखंडेंना दोन्ही गोष्टी भर भरून लाभल्या. जेव्हा इतकी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि इच्छा एकवटून एखादा मुक्कामाच्या दिशेने आगेकूच करतो, तेव्हा किस्मत सुद्धा त्याला भाळून त्याच्या सोबत चालू लागते.
ज्या 96 जानेवारीमध्ये म्हणजे जी अडचण होती, त्याच 96 मी मर्सिडीज विकत घेतली, खुन्नस. माझ्यामध्ये काही काळाला खुन्नस पण आयुष्यात फार चांगली गोष्ट असते.
आणि 2001 प्रदीप लोखंडेंनी एक आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला.
परत सगळ्यांना बसवलं एकत्र, इथून पुढे प्रदीप लोखंडे ही व्यक्ती 40% फक्त व्यवसाय करणार, 40% सोशल काम करणार आणि 20% टीचिंग करणार.
आणि पहिलं पाऊल उचललं ते एका अनोख्या चळवळीच्या रूपात,
अनिवासी गाववासी चळवळ, नॉन रेसिडेंट व्हिलेजर मुव्हमेंट. म्हणजे काय, प्रॅक्टिकली एव्हरी इंडियन इज NRV, आयदर फ्रॉम फादर साईड और मदर साईड, कुठेतरी तुमचं एक रूट आहे. त्या गावासाठी तुम्ही करा, भारत बदलायला 5-7 वर्ष लागणार नाही, कारण तुम्ही जेव्हा त्या गावासाठी करता त्यातनं तुम्ही काही अपेक्षा करत नाही.
ह्या चळवळीची सुरुवात त्यांनी केली गावातल्या शाळांना कम्प्युटर्स देऊन.
माझ्या मुलीला तिच्या टेबलावरती संगणक मिळतो, तिच्या काउंटर पार्टला संगणक हा 100 मार्काचा पेपर असताना फळ्यावर शिकवतात, शे मनाला फस. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं गावागावात फिरताना, तेव्हा मग लोकांना मी अपील केलं की तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याची आमच्याकडे द्या, तो मी अशा शाळेमध्ये लावू जिथे 200 विद्यार्थी आहेत, कमीत कमी एक टीचर आहे की जो कम्प्युटर शिकवू शकेल आणि 10x10 पक्की रूम आहे. आणि चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम पहिला संगणक मी मांढरदेवला लावला.
आणि त्यांच्या सर्व प्रयत्नांप्रमाणे ह्या प्रयत्नालाही भरभरून यश मिळालं.
आणि 2001 ते 2009 8 वर्षामध्ये प्रदीप लोखंडे सारख्या एका छोट्या सोशल एंटरप्रेन्युअरच्या माध्यमातून 20,000 गावांमध्ये 28,000 संगणक लागले अक्रॉस 7 स्टेट्स. देणाऱ्याचे हात हजार आहेत, आमच्या घेणाऱ्याची झोळीच फाटलेली आहे.
8 वर्ष ही चळवळ राबवून 2009 त्यांनी ती बंद केली,
कारण गावातलं शेंबड पोरगं पण म्हणायला लागलं, वेअर इज माऊस अँड वेअर इज कलर मॉनिटर. सो जेव्हा तुम्ही दान करता त्यात पण दानच असली पाहिजेत. त्याची युटिलिटी व्हॅल्यू समोरच्याला असली पाहिजेत, अदरवाईज त्याला काहीही महत्व नाही.
अनिवासी गाववासी चळवळीची ही फक्त सुरुवात होती.
2010 आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरलो आणि मुलांकडनं अंडरस्टँड केलं की बाबा काय वाचनाची आवड संपली असं सगळीकडे बोललं जाते. काही नाही, अजूनही श्यामची आई वाचायची आहे, अग्निपंख वाचायचं. आणि मला सगळ्यात आनंदाची बाब वाटली, कितीतरी मुलींनी मला सांगितलं मला सुनीता विल्यम्स पुस्तक वाचायचे. आय वॉज सो हॅपी टू लिसन टू दॅट. एक एक्झाम्पल सांगतो, एका गावामध्ये गेलो आणि एक मुलगीला म्हणली मला सापावर वाचायचे. एक मिनटं मी घाबरलोच, म्हणलं काय गं ताई. तिने एकच वाक्य वापरलं, ती म्हणली माझा आजोबा साप चावून वारला. म्हणजे बघा, त्या एका वाक्यात 5 ते 6 अर्थ आहेत. आणि मग मी विचार केला आणि परत आलो नाही, आता आपण वाचन संस्कृतीवर काम करायचं.
आणि अशी झाली सुरुवात रुरल रिलेशन्सच्या दुसऱ्या मोठ्या प्रोजेक्टची.
आणि मग एक संच तयार केला, 180 ते 200 पुस्तकांचा तो संच असतो. त्याच्यामध्ये अग्निपंख पण आहे, त्यात बटाट्याची चाळ पण आहे, त्यात सुनीता विल्यम्स पण आहेत, त्यात सुधा मूर्ती पण आहेत, त्यात कल्पना चावला पण आहे, त्यात नापास मुलांची गोष्ट पण आहे, भोक्या सातबांडे पण आहे. विद्यार्थ्याच्या डोक्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाचं एक तरी प्राथमिक पुस्तक त्यात असेल असा मी प्रयत्न केलेला आहे.
ज्याचं नाव त्यांनी ठेवलं ज्ञान की लायब्ररी.
ज्ञान म्हणजे संस्कृत शब्द नॉलेज आणि की म्हणजे त्याची चावी. ज्ञानाची चावी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं टॅगलाईन आहे रीड राईट अँड स्पीक, वाचा लिहा आणि बोला.
ह्या ज्ञान की लायब्ररीची काही अनोखी वैशिष्ट्ये वाखाणण्याजोगी आहेत बरं का.
ही वाचनालय फक्त ग्रामीण भागातल्या माध्यमिक शाळेतच उघडली जातात. ह्या सगळ्या वाचनालयाच्या डोनर ह्या महिलाच आहेत कंपल्सरी. आणि ह्या सगळ्या वाचनालयाच्या मॉनिटर ही शाळेतली मुलगी आहे कंपल्सरी. त्या वाचनालयाबरोबर एक देवघेव रजिस्टर देतो आम्ही. त्या देवघेव रजिस्टर मध्ये एक प्रतिज्ञा आहे, हे वाचनालय कसं चालवायचे त्याची संपूर्ण माहिती आहे. जेवढी पुस्तकं दिली त्याची लिस्ट प्रिंट केलेली त्याच्यावर लावलेली असते. ती शाळा त्या डोनरला शाळेच्या लेटर पॅडवरती पत्र लिहून पाठवते की आम्हाला 8200 रुपयाची 197 पुस्तके मिळाली. डायरेक्ट कनेक्टिंग टू डॉट्स. दुसरा, त्याच्यामध्ये आम्ही 30 पोस्टकार्ड टाकतो एकूण सगळ्या पुस्तकामध्ये. ती मुलं पुस्तक वाचल्याचे अभिप्राय डोनरला पाठवतात. तुम्ही दिलेलं आहे ते 100% तिथं पोहोचलेलं आहे हे आम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने डोनरपर्यंत पोहोचवतो. आज आपण प्रत्येक कामाच्या दिवशी 3 छोट्या गावामध्ये वाचनालय उघडतोय. असे आत्ता 1255 दिवस झाले आणि त्यामध्ये आपण 3370 शाळेमध्ये वाचनालय उघडली.
आजपर्यंत रुरल रिलेशन्स मुळे कनेक्ट झालेल्या गावांची संख्या वाढून आता 49,000 झाली आहे. पण ह्या आकड्याने प्रदीप लोखंडे समाधानी नाहीये, संतुष्ट नाहीये. त्यांना भारतातल्या त्या सर्व 85,000 गावांना कनेक्ट करायचंय आणि म्हणून त्यांनी सध्या एक नवीन उपक्रम हाती घेतलाय.
तो जो प्रोजेक्ट लॉन्च केलाय त्याला नाव दिलेले विलेज विकी. आणि त्याचा बेस घेतलेला आहे मी विकिपीडिया. माझ्याकडे भरपूर डेटा आहे, 49,000 गावाचा डेटा आहे. मला भरपूर पैसे मिळाले असते पण परत फॅमिलीला कन्व्हिन्स करून मी सांगितले की हा आता मी डेटा कुणालाही विकणार नाही. हा 550 crore रुपये मिळाले असते पण हा डेटा मी जगाला आता फ्री ऑफ कॉस्ट ओपन करणार आहे. आणि विकिपीडिया बेस घेऊन आम्ही ते प्रोजेक्ट लॉन्च केलेलं, त्याला नाव आहे विलेज विकी. आणि त्याचं टॅगलाईन आहे रिलेट टू टुमॉरोज इंडिया. त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय, 115 फील्ड घेतलेत आता. म्हणजे त्या गावाचं जे काय तुम्हाला बाय डेमोग्राफी, इकोग्राफी, जिओग्राफी, सोशिओग्राफी अशी सगळी माहिती ठेवलेली 115 फील्ड. डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करा, ती सगळी माहिती तिथे असणार आहे. अशी ह्या 85,000 गावाची आम्हाला माहिती पाठवायची, ज्याची करोडो तरुणांना फायदा होणार आहे आणि कुठलाही जगभरामध्ये येणारा आय आहे आणि गावातले आता आलेले जे NRVs आहेत ते आपल्या गावासाठी त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीने चेंज आणू शकतात. हे विकिपेड्यासारखं करतोय मी. म्हणजे उद्या एखाद्या गावाचा सरपंच बदलला तर तिथे तुम्ही तो बदलू शकता आणि तुम्ही पुण्यात बसून का लंडनमध्ये बसून का पॅरिसमध्ये बसून का जमशेदपूरमध्ये बसून ती माहिती पाहू शकता आणि त्या माहितीला अपग्रेड करू शकता.
आणि त्यांनी स्वतःसाठी एक डेडलाईन सुद्धा नेमून ठेवली आहे.
हो, मी एक मोठं चॅलेंज घेतलंय 3 वर्षासाठी पुढच्या, 1000 वर्किंग डेज. मी वर्किंग 26 hours डे ऑन इट. कारण हे आम्हाला 1000 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 85 गावाप्रमाणे 85,000 गावं पूर्ण करायची आहेत.
बदल्यात त्यांची फक्त एक छोटीशी मागणी आहे.
मी आता रुरल इंडिया शब्द बंद केलेला आहे आणि प्लीज मी सर्वांना विनंती करतो की आता रुरल इंडिया न म्हणता टुमॉरोज इंडिया असं म्हणायला सुरुवात करा. ही माझी सर्वांना परत नम्र विनंती आहे.
आणि त्यांचा लढा, त्यांची तपश्चर्या अजून संपली नाहीये.
माझं नाव पिंकी परदेसी. आता आम्ही असा विचार केलेला आहे की 85,000 गावं टाकणार आहे ऑल ओव्हर इंडिया. तर आतापर्यंत आमचे 22,000 गावं झालेत की ज्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन, जॉग्राफी, इकोग्राफी असे सगळं तुम्हाला सब्जेक्टचं काही ना काही माहिती मिळणार
आहे. ऍक्च्युली सुरुवातीचं चॅलेंज जे होतं ते की ते सगळं एका फॉर्मॅटमध्ये स्टँडर्डाईज करणं आणि डेटाबेसमध्ये ते सक्सेसफुली इन्सर्ट होणं. आता ह्याच्या पुढचं चॅलेंज म्हणजे आम्हाला सतत त्याच्यात नवीन गोष्टी आणणे, ते जास्तीत जास्त युजेबल करणे आणि त्याच्यातनं जे काही माहिती मिळते ती जास्तीत जास्त उपयोगी असणे, अशा दोन गोष्टी आहेत.
प्रदीप लोखंडेंची जिद्द आणि रुरल रिलेशन्सला लाभलेलं यश, ह्या दोन्ही गोष्टी पाहता व्हिलेज विकी आणि त्यांचा 1000 दिवसांचा टार्गेट सहज गाठला जाईल असं दिसतं. पण व्हिलेज विकीचं काम संपल्यावर रुरल रिलेशन्सचं काम संपलं असं अजिबात नाही आहे. इनफॅक्ट प्रदीप लोखंडेंच्या मनात ऑलरेडी काही नवे प्लॅन्स, काही नवी स्वप्न आहेत.
छोटं प्राथमिक शाळा, ज्युनियर शाळाच, आता तिथं मुलं आणि मुलं सकाळी छान जातात शाळेत, तर त्यात येणारा मुलगा जो असेल ना, त्याची एखाद्या वेळेस बटन खालचं उघडं असेल, त्याच्या नाकातनं शिवण, पण ती मुलगी किती लहान, किती गरीब घरातली कशी असली तरी तिची ते बरोबर वेणी बांधलेली असते, तिचा तो फ्रॉक व्यवस्थित असतो. इनबिल्ट आहे त्या गोष्ट, इनबिल्ट. आणि तो ते भारत बदलणार ते, आणि थोडंसं शिक्षण जर आलं तर ते घर हे वेगळं घर असणार, निश्चित वेगळं घर असणार असं मी त्याच्याकडे बघतो. म्हणजे मला इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ऑल थँक्स टू डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ते ही गोष्ट सांगितली होती की जर हा भारताचं स्वच्छ भारत अभियान तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल तर सगळ्या गोष्टी मुलींच्या हातात द्या, अँड दे विल चेंज दिस कंट्री, आणि स्वच्छ भारत अभियान अतिशय सक्सेसफुल होईल.
भारतातल्या गावांना ह्या इंटरनेट युगात आणावे लागणार हे सुद्धा ते ओळखून आहेत.
थोडा फरक मोठ्या प्रमाणात झालेला मागच्या 20 वर्षांमध्ये ग्लोबलायझेशनमुळे. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. माझ्या वडिलांना त्यांच्या प्राथमिक शाळेमध्ये जाण्यासाठी 8 किलोमीटर चालायला लागायचं. आज भारतात ऑफिशियली प्रायमरी स्कूल इज इन 1.5 किलोमीटर रेडियस. मी परत सगळं पॉझिटिव्ह सांगतो, कुठे 8 किलोमीटर आणि कुठे 1.5 किलोमीटर. आणि तुम्हाला अजून एक दुसरं एक्झाम्पल देतो. एक एल्डरली भाजीवाल्याकडे जावा जी काही नाही, म्हणजे तिला आयुष्यात काही नाही, ती कसतरी 5-25 रुपये सुद्धा दिवसाची मिळवते की नाही आपल्याला माहीत नाही. तिच्याकडे जायचं आणि तिला विचारायचं तुला आयुष्यात काय करायचं, अल्टिमेटली आयुष्यात काय करायचं. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो त्या 100 पैकी 100 जणी म्हणतील मी माझ्या पोराला आणि पोरीला शिकवणार. इजंट इट अ फॅन्टॅस्टिक चेंज इन दिस कंट्री? इट इज, इट इज. ह्यात आपण आनंद शोधूया, ह्यात आपण पॉझिटिव्हिटी बघूया.
महात्मा गांधी म्हणाले होते भारताचा आत्मा हा तिच्या गावांमध्ये वसतो. मग भारताचा विकास करायचा असेल तर तिच्या आत्म्याचा विकास करणं आलंच, असाच काहीसा विचार करून प्रदीप लोखंडेंनी रुरल रिलेशन्स ह्या संस्थेची 1993 सुरुवात केली. त्यातून एक सक्सेसफुल यशस्वी व्यवसाय उभा केला आणि मग ठरवलं की आता मिळालेल्या यशातून समाजाला परतफेड करायची वेळ आली आहे. आज त्यांच्या अनिवासी गाववासी चळवळीमुळे 20,000 शाळांमध्ये 28,000+ संगणक लागलेले आहेत. 3,370 शाळांमध्ये वाचनालयं आहेत आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. 1,29,000 विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचून त्यांच्या प्रतिक्रिया पुस्तकं पाठवणाऱ्या डोनर्सना पोस्टकार्डवर लिहून पाठवलेले आहेत. 10 राज्यांमध्ये 49,000 गावांची माहिती आज व्हिलेज विकीद्वारे इंटरनेटवर उपलब्ध आहे. हे सगळं होऊ शकलं कारण 1993 प्रदीप लोखंडे नामक एका तरुणाने रुरल रिलेशन्स नामक एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पाहून तिथे थांबले नाही. त्यांनी त्या स्वप्नाला सत्य करण्याचा निर्धार केला आणि एक पाथ लेस ट्रॅव्हल्ड घेऊन त्या दिशेने वाटचाल करू लागले. अनेक अडथळे आले, अनेक संकटं आली, पण प्रदीप लोखंडेंनी त्या सगळ्यांवर मात करत आज रुरल रिलेशन्स नामक एक महामार्ग बांधलाय ज्याच्या पाठीवर गावागावांमध्ये सगळ्या फॅसिलिटीज, सगळ्या सोयी, सगळ्या गोष्टी पुरवल्या जाऊ शकतात. अशा या प्रदीप लोखंडेंना तुम्ही माझ्यासोबत फक्त लढ म्हणा म्हणतोय मी श्रीकांत MH935 वर. MH935 वर फक्त लढ म्हणाच्या ह्या भागात प्रदीप लोखंडे यांची कहाणी प्रस्तुत करण्यामागे अनेक लोकांचा हातभार लागला आहे. इन नो पर्टिक्युलर ऑर्डर ऑफ अपिअरन्स, प्रदीप लोखंडे खुद्द, त्यांची बायको सीमांतिनी लोखंडे आणि त्यांचा रुरल रिलेशन्सचा अख्खा स्टाफ ह्यांचे आम्ही आभार मानतो. ह्या भागाचे निर्माण रेड FM स्टुडिओजमध्ये रेड FM अख्ख्या टीमच्या सहाय्याने झाले. तुमच्या ओळखीत जर कोणी अशी व्यक्ती असेल जी समाजासाठी अशीच झटत असेल तर आम्हाला फेसबुक किंवा व्हॉट्सॲपद्वारे नक्की कळवा. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8975935935. फक्त लढ म्हणाच्या पुढल्या भागात आपल्यासोबत असणार पद्मिनी स्टंप.
मैंने इनकी मदद नहीं की है, ये लोगों ने मुझे मदद की है, ये लोगों ने मुझे एक मकसद दिया है जीने का.
त्यांना माझ्या म्हणजेच श्रीकांत सोबत MH935 वर तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा. 93.5 रेड FM बजाते रहो.